नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नवरात्रीच्या दुसऱ्या दिसा मां ब्रह्मचारिणीचे आशीर्वाद घेतले. सोशल मिडिया पोस्टात तांणी देवीन सगळ्या भक्तांक धैर्य आणि संयम राखूंक दिवचो अशी प्रार्थना केली. सेवा आणि सुशासन म्हणल्यार लोकसेवा आणि सुशासन या मंत्र्यान मार्गदर्शन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकार परिवर्तन आणि प्रगती हाडपा खातीर अथक परिश्रम घेता. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेक आज 7 वर्सां पुराय जाता. सप्टेंबर 2018 रांचीतल्यान सुरू जाल्ली ही जगातली सगळ्यात व्हड सरकारी निधी आशिल्ली भलायकी विमो येवजण. या येवजणेन भारतातल्या भलायकी सेवेत परिवर्तन घडून हाडलें. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आज गांधीनगरात महात्मा मंदिर हांगा स्टार्टअप कॉन्क्लेव 2025 उक्तावण केलें. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री ऋषिकेश पटेल हे वेळार उपस्थित आशिले. शाह आणि स्टार्टअपांक नवीन भारताचो कणो म्हळे. फाटल्या दशकात भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमात झाल्या अभूतपूर्व वाढीचेर शाह आणि उजवाड घालो.
स्टार्टअप कॉन्क्लेव इनोवेट एलिवेट और एक्सेलरेट ये 3 मंत्रों की थीम पर गुजरात में होने जा रहा है. मुझे विश्वास है देश और प्रदेश दोनों के भविष्य को आगे बढ़ाने में हमें फायदा होगा. और मोदी जी ने जो मंत्र दिया है माइंड टू मार्केट, उसको मार्केट तक पहुंचाने का ये बहुत बड़ा मंच बनेगा, उसका मुझे पूरा विश्वास है.
रेल्वे मंत्रालयान पंजाबातल्या फिरोजपूर कंटोनमेंट ते दिल्ली मेरेन एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनीचो प्रस्ताव दिला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की सध्या पंजाबात 5 जोडी वंदे भारत ट्रेन धांवता, जातून राज्यातले 7 जिल्हे समाविष्ट आसा. 2014 वर्सा आशिल्ले रेल्वे बजेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कशें बदल्ले त्याविशी वैष्णव उलयले. गोवा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानान आयज तांच्या धारगळ कॅम्पसात 10वो राष्ट्रीय आयुर्वेद दीस मनयलो. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानार असले. केंद्रीय आयुष आणि भलायकी राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि केंद्रीय वीज नवीन आणि अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक उपस्थित आशिले. यावेळी मानेस्तांनी कर्करोग उपचाराक एकात्मिक अँकॉलॉजी युनिटाचे उक्तावण केले आणि देश का स्वास्थ्य परीक्षा मोहीम एपीटीए एप द्रव्य वेब पोर्टल आणि आयुर्वेदातले नवीन अभ्यास साहित्य यासहित जायते उपक्रम सुरू केले. एआयआई आयुष मंत्रालय आणि टाटा हॉस्पिटल हांच्या मदीं एकात्मिक अँकॉलॉजी संशोधन आणि जतनाय हाच्या वेळार त्रिपक्षीय समजिकायेच्या कबलातीचेरूय सय झाली. यावेळी उलयताना प्रतापराव जाधव हांणी आयुर्वेद शिक्षणा खातीर जागतिक दर्जाची संस्था स्थापन करपाक भारत सरकारान केल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
वर्षो की यात्रा में पहिली बार आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने आयुर्वेद दिवस को निश्चित तिथि 23 सितंबर को मनाने का निर्णय लिया है. जैसा कि हम सभी जानते हैं इस वर्ष की थीम आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट. यह हमारे उस संकल्प को दोहराता है कि आयुर्वेद केवल रोगों की चिकित्सा नहीं बल्कि जीवन और पर्यावरण दोनों के संरक्षण का विज्ञान है. यह परंपरा हमें सिखाती है कि व्यक्ति का स्वास्थ्य तभी संभव है जब प्रकृति स्वस्थ और संतुलित हो.
हे वेळार अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक खणी सांगले.
आयुष मंत्रालय की स्थापना के बाद हर साल इस आयुर्वेदा दिवस को बड़े जोर शोर से हमने मनाया. इस वर्ष की जो थीम है वो आयुर्वेदा फॉर पीपल एंड प्लैनेट. यह हमें याद दिलाती है कि आयुर्वेद केवल दवा नहीं है, यह जीवन की एक दिशा है. यह केवल व्यक्ति का स्वास्थ्य नहीं संवारता बल्कि संपूर्ण धरती और पर्यावरण को संतुलित रखने में शक्ति भी देता है. जब आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई मोदी जी ने वर्ष 2014 में आयुष मंत्रालय को एक स्वतंत्र पहचान दी तब भारत ने दुनिया को यह संदेश दिया कि हमारी जड़ें मजबूत है, हमारी परंपरा ही हमारा भविष्य है.
सध्याची फिडे बायलांच्या विश्वचषक चॅम्पियन ग्रँडमास्टर दिव्या देशमुखाक आगामी फिडे विश्वचषक 2025 खातीर वाईल्ड कार्ड एंट्री दिल्या. ही सर्त 31 ऑक्टोबर सावन गोयात जातली. भारतीय हवामान विभागान फुडले 2 दीस गंगे पश्चिम बंगाल अंदमान निकोबार कोकण गोवा तामिळनाडू पुडुचेरी हांगा वादळ आणि विजासयत नेटाच्या वाऱ्याचो अंदाज उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8 वरां 40 मिनटांचेर. नमस्कार.